हॅलो देशपांडे सर बोलतायत ना? देशपांडे सर, मी विशाल बोलतोय, फ्रान्सचे रुचीमधून. सर मागे तुम्ही एन्क्वायरी केली होती 1 BHK फ्लॅट संदर्भात. तुम्ही सर्चिंग करताय अजून की घेतला कुठे फ्लॅट? कुठे घेतला सर? बाणेरला घेतला का? ओके, आता काय रिक्वायरमेंट आहे सर? ओके ठीक आहे.